नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनांची संभाव्य टंचाई लक्षात घेता नागरिकांनी स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं केलं आहे. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशात सध्या स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून पुरेसा राखीव साठाही उपलब्ध आहे. चालू आर्थिक वर्षातल्या 2,81,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना तसंच विनियोजन विधेयकाला आज लोकसभेनं मंजुरी दिली आहे. अन्नधान्य आणि खतांवरचं अनुदान, संरक्षण विभाग आणि इतर विभागांच्या मागण्यांचा त्यात समावेश आहे. संरक्षण विभागासाठी 41,430 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. याखेरीज सेवानिवृत्त सैनिकांसाठी वैद्यकीय सेवेकरता 6,140 कोटी रुपये तरतूद त्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 37,886 कोटी रुपये तर खत अनुदानापोटी 19,230 कोटी रुपये तरतुदीला मंजुरी मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी इथं शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण केलं. सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,640 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं जमा करण्यात आले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,471 अंकांची घसरण झाली आणि तो 74,564 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 488 अंकांची घसरण नोंदवत 23,151 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.